श्रीराम श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकातला 56वा श्लोक आपण आज बघणार आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 47व्या श्लोकापासून हे जे श्लोक सुरू झाले त्या प्रत्येकाचा चरण शेवटचा आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास जो आहे, तो ज्याचा दास आहे त्याच्यासारखाच होऊन राहिलेला आहे. याचा अर्थ तो जसा सच्चिदानंद आहे तसा साई सच्चिदानंद आहे. नराचा नारायण झालेला आहे आणि असा जो प्राप्त पुरुष आहे त्याची लक्षणं काय आहेत, अंतरंग लक्षणं काय, बहिरंग म्हणजे बाहेर वागताना तो कसा वागतो, हे सगळं या 10 श्लोकात दिलेलं आहे. त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. ह्याच्यात ते म्हणत आहेत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. ही सगळी अंतरंग लक्षणं आहेत. हा महापुरुष कसा आहे, दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. ज्याचा अर्थ दीन, जे दुःखी कष्टी जीव आहेत, ज्यांना कुणाचं सहाय्य नाही आहे, असे असहाय्य लोक, जे संकटग्रस्त आहेत, जे नाना परीच्या उपाधीने ग्रासले गेलेले आहेत, अशी जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत तो अत्यंत दयावान आहे. वास्तविक दया करुणा हे सगळे दैवी संपत्ती आहे. हा महापुरुष दैवी संपत्तीनं युक्त झालेला आहे. मुळात काही दैवी संपत्ती असते आणि पुढे साधनेने ती वाढत वाढत जेव्हा पूर्ण बोधावर व्यक्ती जाते, म्हणजे तो साधक जेव्हा सिद्ध होतो, त्यावेळेलाही सगळी लक्षणं आपोआपच त्याच्यामध्ये येतात. म्हणजे राज्यी बैसता अवलीळा अंगी बाणे राजकळा, तसं राजावर बसल्यानंतर सगळे गुण आपोआप येतात. तसा ज्याला अद्वैत बोध होतो त्याला हे सगळे गुण आपोआपच येतात. नाही तर दिनांच्या बाबतीत तो दयाळू आहे, ह्या बाबतीत तो भेदभाव करत नाही आहे की अमकावरच दया करायची आणि अमक्यावर करायची नाही, असं नाही. दया जे पुत्रासी तेच दासा आणि दासही. आपला मुलगा जेवढा आपल्याजवळ वाटतो त्याच्याविषयी आपल्याला करुणेची भावना असते, दयेची प्रेमाची असते, तोच भाव सर्वांच्या बाबतीत असतो. तिथेही कुठेही कमी जास्त नसतं. त्याचं कारण त्याची सर्वत्र समदृष्टी झालेली असते. जसं भगवंतही म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ती न प्रिया. असं आहे, सर्वांच्या ठिकाणी माझा समत्व भाव आहे, तर कारण प्रकृतीच्या पलीकडे जाऊन मी त्याला पाहतो आहे. असा हा जो आहे महापुरुष, हा दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. आणि हे दयाळू पण सुद्धा ठराविक वेळेला असं नसतं, कुठल्याही प्रसंगाच्या बाबतीत दया, कारण परमार्थामध्ये दयेला फार महत्त्व आहे. दयेच्या पोटीच मग बाकीचे सगळे गुण एक एक येत असतात. दया पाहिजे, करुणा पाहिजे, शांती, क्षमा, सहनशीलता सगळे त्याच्यातूनच येत असतात. पुन्हा दिनांचा दयाळू आहे आणि मनाचा मवाळू आहे. मन कसं आहे, मवाळू याचा अर्थ नेबळं नव्हे, भोळसट नव्हे, स्वच्छ मनाचा, निर्मळ शुद्ध मनाचा, पवित्र, अत्यंत अंतःकरण कोमल दयार्द्र असतं, अशा अंतःकरणाचं आहे. आणि ते अंतःकरण सर्वांच्याच बाबतीत त्याचं असल्यामुळे प्रत्येकाशीच वागताना त्याच्यामध्ये हा गुण आलेला असतो. साच आणि मवा, मितले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं म्हटलं आहे तसं त्याचं बोलणं असतं. कुठं आटू, वेगू, विंदाणू असे कठोर शब्द त्याच्या मुखातून कधी येत नाहीत. त्याचं कारण त्याचं अंतःकरणच दयेनं प्रेमाने भरलेलं असतं. करुणासागर असे शब्द काही काही वेळा वापरले, संतही तसे असतात. तशा संतांचंच हे वर्णन आहे. म्हणून दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, आणखी कसा आहे स्नेहाळू. सर्वांच्याशी त्याची मैत्री असते, स्नेह असतो, तो सर्वांचा सुहृद, जवळचा मित्र असतो. म्हणून भगवंतांनी जसं म्हटलं आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृद. सुहृद सगळ्यात जवळचा, प्रत्येकाशी. म्हणून जगेशी जया मैत्री असं म्हटलेलं आहे. सर्व जगाशीच त्याची मैत्री असते त्याच्या ह्या प्रेमळ कोमल स्वभावामुळे. त्यामुळे तो स्नेहाळू आहे, कृपाळू आहेच आहे. एक गुण आला की सगळे गुण येतात, त्याप्रमाणे अत्यंत कृपावंत आहेत. कृपावंत संत असे शब्द वापरलेले आहेत. त्यांची कृपा सर्वांसाठी असते, त्याच्यामध्ये फरक नाही. तसा हा दयाळू आहे, कृपाळू आहे, ज्यांनी दास पाळू. भगवंताचे जे दास आहेत, साधना करतायत, भक्ती करतायत, त्यांच्याविषयी देखील अत्यंत प्रेमळ भाव असल्यामुळे त्यांचाही पालन करता होतो. जे जे भक्त आहेत ते आपलेच आप्त आहेत असं वाटतं. आणि त्यामुळे सर्वांच्या बाबतीत जो भाव आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त म्हणायला हरकत नाही, या सर्व दासांच्या बाबतीत असतो. त्यामुळे ह्या भगवंताच्या दासाचंही पालन करणारा, त्यांना संरक्षण देणारा, सर्वार्थाने त्यांना मदत करणारा असा असतो. आणि ही जी मदत असते ही वरवरची नसते, त्यांची दया वरवरची नसते, अत्यंत तन मन धनाने केलेली असते. मनापासून सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात. शरीराने तो झिजतच असतो, मनाने इतरांच्या मनाला दिलासा देणं, जे दुःखी कष्टी जीव आहेत त्यांच्या मनाला समजावणं, त्यांना शांती समाधान देणं, हेही काम तो करत असतो. त्यामुळे तो कसा आहे तर जनी दास पाळू. तन मन आणि धन या सर्व अंगाने आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. यालाच परमार्थ म्हणतात. स्वार्थ म्हणजे स्वतःपुरता विचार आहे, परमार्थ म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार आहे, आणि परमार्थात सर्वस्वी दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याच्या हिताची इच्छा. पुष्कळांना इच्छा असते, तळमळ असते अंतःकरणात, पण प्रत्यक्ष कृती घडत नाही. तसं इथं नाही आहे. हितं त्याच्या मनात जे येतं आहे त्याप्रमाणे तो कृतीत आणतो आहे, त्यासाठी जीवापाड धडपड करतो आहे. झालं तर झालं, नाही तर नाही म्हणत नाही. सर्वस्व त्याच्यासाठी, तोच एक ध्यास असतो. इतरांचं हित कल्याण व्हावं, त्यांना सुख समाधान व्हावं, यासाठी धडपडणार आहे. असं एक विलक्षण व्यक्तिमत्व अशा महापुरुषाचं असतं. पुष्कळ वेळा संतांची ही जी मनस्थिती, त्यांची कृती, ह्याचा अर्थ सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे पुष्कळ वेळा ही जी मंडळी आहेत यांना लोक वेड्यात काढतात. एवढं काय जगाचं पडलं आहे, आपलं बघावं असं म्हणतात. पण ते आपलं बघण्यासाठी त्यांचा जन्मच नसतो. दुसऱ्याचं कल्याण व्हावं यासाठीच त्यांचा जीव असतो, त्यांची तळमळ त्यासाठी जोडते. जसं समर्थ म्हणतात, चिंता करीतो विश्वाची. त्यांनी असं म्हटलं नाही की मी माझी चिंता करतो म्हणून, विश्वाची चिंता करतो. आणि नुसतंच चिंता करत बसत नाहीत, त्यासाठी रानोमाळ भटकून पडतील ते कष्ट सहन करून दुसऱ्याचं कल्याण साधत असतात. असा जो महापुरुष आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात, तया अंतरी क्रोध संताप कैसा. अशा महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी क्रोध यावा, संताप यावा, हे कसं काय संभवेल. त्याचं कारण मी एक आहे आणि तो एक आहे असा त्याचा भावच नाही आहे. पूर्ण अद्वैत बोधावर गेलेला आहे. मी आणि तो एकच, एका देहाचे अवयव. एक हात दुसऱ्या हाताचा मत्सर करत नाही, त्याच्यावर क्रोध करत नाही, त्याप्रमाणे हा कुणाचाही मत्सर करत नाही. मत्सराची भावनाच द्वैतातून येते. क्रोध कामनेच्या पोटी येतो आणि कामना देखील द्वैतात येते. मला अमुक एक हवं आणि ते मिळालं नाही म्हणून क्रोध हे संभवत नाही. अशी एक शांत, समाधानी, तृप्त अवस्था असते. त्याला जगाकडून काही मिळवायचं नसतं. दुसऱ्याचा आनंद हाच त्याचा आनंद असतो. म्हणून तो म्हणतो, असा जो महापुरुष आहे, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तोच खऱ्या अर्थाने या जगात धन्यता पावतो. असं म्हणता येतं की त्याचं जीवन धन्य झालं असा हा दास आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.